नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो, समकालीन सामाजिक गरजा प्रमाण भारतीय गुन्यांवकारी न्याय वेवस्थेन सुदारणा करपा खातीर नवीन गुन्यांवकारी कायद्याची भूमिका महत्वाची आशिल्ल्याचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटला। स्वयंपूर्ण गोंय कार्यावळी खाला केंद्रीय शेतकी मंत्री शिवराज सिंग चौहान हे व्हर्च्युअल पद्धतीन शेनवारा 31 तारखेक गोंयचे शेतकार आणि स्वयंपूर्ण इश्टांक मार्गदर्शन करतले। दरेका घराची भरभराट होच भाजपाचो नारो असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आणि साकळे मतदारसंघात आयोजित भाजप कार्यकर्ता संमेलनात मार्गदर्शन करताना सांगले। गोयचे आदले खेळा मंत्री आणि माणावलीचे आदले आमदार मॉन्त क्रूज हांच्या कुडीचेर आयज मडगावा निमणे संस्कार झाले। आणि गोवा शिपयार्डान भारतीय तटरक्षक दलाखातीर बांधिल्ल्या प्रदूषण नियंत्रित करपी समुद्र प्रताप या बोटीचो उक्तावण सुवाळो आयज गोवा शिपयार्डान झालो। पुराय खबरो, समकालीन सामाजिक गरजा प्रमाण भारतीय गुन्यांवकारी न्याय वेवस्थेन सुदारणा करपा खातीर नवीन गुन्यांवकारी कायद्याची भूमिका महत्वाची आशिल्ल्याचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटला। आयज एलाफार्म पोरणे गोंय हांगा गोंय लोकप्रशासन आणि ग्रामीण विकास संस्थेन अखिल भारत सेवा अधिकाऱ्यांखातीर भारतीय नागरी सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय शिक्षा अधिनियम विषयाचेर आयोजित कार्यशाळेचे उक्तावण केले उपरांत मुखेलमंत्री उलयताले। या नवीन कायद्याविषयी परिचित जावपाविशी ही कार्यावळ अधिकाऱ्यांखातीर एक बरी संद असा, अधिकाऱ्यांनी अधिक माहिती मेळोवपाखातीर आय गॉट कर्मयोगी प्लॅटफॉर्माचो उपयोग करचो असे ताणी सांगले। केंद्र सरकारान सुरू केल्ल्या नाविन्यपूर्ण येवजण्यो आणि उपक्रमाची तोखणाय करून मुखेलमंत्र्यान विकसित भारत विकसित गोय 2047 हे उद्दिष्ट साध्य करपाखातीर गोय राज्य लोककल्याणकारी विकासाच्या दिके नेटान पावला मारता असे सांगले। यावेळार मुख्य सचिव श्री पुनीत कुमार गोयल, सीबीआयचे आदले विशेष संचालक श्री धरमचंद जैन तसेच पुलीस महासंचालक अलोक कुमार आणि हेर मानेत हाजीर आशिल्ले। स्वयंपूर्ण गोंय कार्यावळीखाला केंद्रीय शेतकी मंत्री शिवराज सिंग चौहान हे व्हर्च्युअल पद्धतीन शेनवारा 31 तारखेक गोयचे शेतकार आणि स्वयंपूर्ण इश्टांक मार्गदर्शन करतले। शेतकार, सरपंच तसेच सरकारी अधिकारी या कार्यावळीन वाटेकार जातले। मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी पत्रकार परिषदेन ही माहिती दिली। यावेळार शेतकी खात्याचे संचालक संदीप फळदेसाय, नियोजन आणि सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना आणि हेर अधिकारी हाजीर आशिल्ले। दूध, फळां, भाजयो हातून गोय स्वयंपूर्ण जावचे म्हण गोय सरकारान स्वयंपूर्ण गोय मोहीम सुरू केल्या। हाचे पयली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्वयंपूर्ण मित्र तशेंच हेर घटकांकडे संवाद साधला। हेच पद्धतीन शेनवारा सकाळी 11 वरांचेर केंद्रीय शेतकी मंत्री शिवराज सिंग चौहान हे व्हर्च्युअल पद्धतीन शेतकारांक मार्गदर्शन करतले। मार्गदर्शन करपासयत ते शेतकार, स्वयंपूर्ण मित्र आणि सरपंचांकडे संवाद साधतले। भारतीय जनता पार्टी हे एक कुटुंब, दरेकाच्या सुखा दुःखान वाटेकार जावपी कुटुंबान वांगडी पद घेवपा खातीर तिच्या घरा वचून तांकां वांगडी करात, निमाण्या घटका मेरेन पावून तांकां भाजप परिवारान आसपावत घेवप, सुविधायो दिवपाक भाजप कटिबद्ध आसा। दरेका घराची भरभराट होच भाजपाचो नारो असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटला। साकळे मतदारसंघात आयोजित भाजप कार्यकर्ता संमेलनात मार्गदर्शन करताना मुखेलमंत्री उलयताले। अंत्योदय तत्वाप्रमाण निमण्या घटका मेरेन उदरगत पावप हे आमचे ध्येय असा, दरेका घरात भाजपाचे वांगडी निर्माण जावचे खातीर यत्न करात असे ताणी मुखार सांगले। यावेळार माचयेर सुलक्षणा सावंत, दयानंद कारबोडकर, गोपाळ सुर्लीकार, सुभाष मळीक, कालिदास गांव नगराध्यक्ष सिद्धी परोप, सगळे सरपंच, पंच, नगरसेवक तसेच कार्यकर्ते व्हडा संख्येन हाजीर आशिल्ले। राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई फाल्यां 30 ऑगस्टा दिसा सकाळी 11:30 वरांचेर राज्यभवनात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल निधीतल्यान 272 कॅन्सर आणि डायलिसीस दुयेतींक अर्थिक मदत भेटयतले। भलायकी मंत्री श्री विश्वजीत राणे हे या कार्यावळीक मानाचे सोयरे म्हणून हाजीर रावतले। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात। गोय राज्याचे आदले खेळा मंत्री आणि बाणावलीच्या आदले आमदार मॉन्त क्रूज हांच्या कुडीचेर आयज मडगावां निमणे संस्कार झाले। आदले मुखेलमंत्री प्रताप सिंग राणे हांच्यासयत जायत्या राजकारण्यांनी आणि नागरिकांनी तांचे निमणे दर्शन घेऊन तांका आर्गा ओपली. राणे हे मुखेलमंत्री असताना तांच्या मंत्रिमंडळात मंत क्रूज हे खेळामंत्री असले. त्याच काळात फातोडेचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तांणी स महिन्याच्या विक्रमी काळात उभे केले. ताची याद काढताना क्रूज हे एक कर्तृत्वी मनीस असले असे तांणी सांगले. खेळामंत्री गोविंद गावडे हांणी तांचे निमणे दर्शन घेतले. यावेळार तांका आर्गा ओपताना गावडे आणि फातोडेचे स्टेडियम हे मंतक्रूज हांणी गोयकारांक दिल्ली भेट अशा उतरांनी तांचो गौरव केलो. पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, मडगावचे आमदार दिगंबर कामत, आदले आमदार राधाराव ग्रेसियस, दामोदर नाईक, काँग्रेसचे आदले अध्यक्ष गिरीश तोडणकर, बाणावलीचे आमदार वेन्झी विएगस, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमा, काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर हांणी हेरांनी तांचे निमणे दर्शन घेऊन तांका आर्गा ओपली. गोवा शिपयार्डान भारतीय तटरक्षक दला खातीर बांदिल्ली दर्यातल्या प्रदूषणाचेर नियंत्रण दवरपी समुद्र प्रताप ही बोट उदकान सोडपाचो सुवाळो आयज गोवा शिपयार्डान जालो. केंद्रीय रक्षा राज्यमंत्री संजय सेठ हांची घरकान नीता शेठ हांचे हस्तुकी हो सुवाळो जालो. दर्यान तेल गळून जावपी प्रदूषण नियंत्रणाखाला हाडपाचे काम ही बोट करतली. सुमार 250 कोटी रुपया खर्च करून बांदिल्ल्या ह्या बोटीचे आंखणी आणि बांदकाम पहिलेच फावट पुराय तरेन गोवा शिपयार्ड यार्डान सत्ता केला. केंद्रीय रक्षा राज्य मंत्री शेठ हाणे या वेळार उलयताना भारतीय तटरक्षक दल आणि नौदला खातीर आता मेरेन दिल्ल्या सेवे खातीर गोवा शिपयार्डाची तोखणाय केल्या. गोवा शिपयार्डाकडेन सध्या 18,000 कोटीची कामां आसात. तशेंच श्रीलंका सारकिल्या देशाकडल्यान कॉन्ट्रॅक्ट मेळपाक लागला. आत्मनिर्भरतायेचे नदरेतल्यान हे खाशेले पावल आसा. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदल आज हेर राष्ट्रांबरोबर आव्हानात्मक पद्धतीन मुखार वता ही एक खोशयेची गजाल आसा असे केंद्रीय रक्षा राज्यमंत्री संजय शेठ हांणी म्हळा. यावेळार भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक बिशन शर्मा हांचे उलोवप जाले. गोवा शिपयार्डाचे वेवस्थापकीय संचालक ब्रिजेश कुमार उपाध्याय हाणे येवकाराचे उलोवप केले. शिवग्राम शैक्षणिक संस्थेच्या शिरोडा उच्च माध्यमिक विद्यालयान सिल्क मार्क चिन्नाकना विशीच्या जागृताय कार्यावळीचे आयोजन केला. राज्यातल्या उच्च माध्यमिक शिक्षकांखातीर घडवून हाडिल्ल्या या कार्यशाळेचे भारतीय सिल्क मार्क संघटनेचो पालव मेळ्ळा. केंद्रीय रेशीम मंडळाच्यो जागृती पटेल आणि शिवानी राव हांचे मुखेल मार्गदर्शन कार्यशाळेन वाटेकार जावपी शिक्षकांक मेळटले असे शिरोडा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य शुभदास शिरोडकर हांणी सांगले. फुडल्या सप्तकान मंगळारा 3 सप्टेंबराक सकाळी 9:30 वरांचेर ही कार्यशाळा सुरू जातली असे तांणी कळीत केला. आणि ही असा वीज पुरवण खंडीत आणि वीज यंत्रणाविषयी शिटकावणी. 31 ऑगस्ट 2024 दिसा 11 केव्ही बाळली फिडराचे ताकनिकीचे दुरुस्तीचे काम करपाचे आशिल्ल्यान सकाळी 9:30 ते 1 वरां मेरेन बाळली ग्राम पंचायत क्षेत्रातल्या बाळली मठ जुजेमाळ मालंगिणी नयाबांद सिद्धीनगर पायराबांद गोठण वाठार आणि मोरपिर्ला आणि फातर्पा ग्रामपंचायतीच्या सगळ्या वाठारांत वीज पुरवण जावची ना. फाल्या 30 ऑगस्टाक 11 केव्ही सावयवेरे फिडरावयल्यान सकाळी 9 ते 3 वरां मेरेन पुराय वागुर्मे पंचायत वाठार, केरी पंचायत वाठार, वळवय पंचायत वाठार, पिसगाळ करमळे आपे वाठारांत वीज पुरव जावची ना. वीज खात्यान पिसवाडी म्हालातल्या सांताक्रूज पंचायत वाठारांत कालापूर हांगच्या सर्वे नंबर 59-1 अडवलपालकर सेकंडम 2 ह्या निवासी प्रकल्पाक वीज पुरवण करपाखातीर 11 केव्ही भूंयगत केबल वीज यंत्रणासयत नवीन उभारिल्ले 630 केव्हीए ट्रान्सफॉर्मर केंद्र चालू केला आणि ह्यानफुडे ही वीज यंत्रणा तशीच चालू उरतली. ही वीज यंत्रणा मनशाच्या आणि जनावरांच्या जीवाक धोक्याची आशिल्ल्यान लोकांनी ताच्या संपर्कात येवपापासून पयस रावचे असे कळीत केला. वीज खात्यान पाटो पणजे हांगा कदंब बसस्थानकाचेर इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंग स्टेशना खातीर नवीन उभारिल्ले 200 केव्हीए ट्रान्सफॉर्मर केंद्र आणि जोडून आशिल्ली हेर वीज यंत्रणा 28 ऑगस्ट दिसा चालू केल्या आणि ह्यानफुडे ही वीज यंत्रणा तशीच चालू उरतली. ही वीज यंत्रणा मनशाच्या आणि जनावरांच्या जीवाक धोक्याची आशिल्ल्यान लोकांनी तांच्या संपर्कात येवपापासून पयस रावचे असे कळीत केला. परतून एक फावट मुखेल खबरो. समकालीन सामाजिक गरजा प्रमाण भारतीय गुन्हेगारी न्याय व्यवस्थेत सुधारणा करपाखातीर नवीन गुन्हेगारी कायद्याची भूमिका महत्वाची आशिल्ल्याचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हटला. स्वयंपूर्ण गोंय कार्यावळी खाला केंद्रीय शेतकी मंत्री शिवराज सिंग चव्हाण हे व्हर्च्युअल पद्दतीन शेनवारा 31 तारखेर गोंयचे शेतकार आणि स्वयंपूर्ण इश्टांक मार्गदर्शन करतले. दरेका घराची भरभराट होच भाजपाचो नारो अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आणि साकळे मतदारसंघान आयोजित भाजप कार्यकर्ता संमेलनात मार्गदर्शन करताना सांगले. गोयच्या आदले खेळा मंत्री आणि बाणावलीचे आदले आमदार मोंत क्रूज हांच्या कुडीचेर आयज मडगावान निमणे संस्कार झाले. गोवा शिपयार्डान भारतीय तटरक्षक दळा खातीर बांदिल्ल्या प्रदूषण नियंत्रण करपी समुद्र प्रताप ह्या बोटीचो उक्तावण सुवाळो आयज गोवा शिपयार्डान जालो आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.